आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज बिहार आनी अस्तंत बंगालान अनेक विकास प्रकल्पांचो शुभारंभ करतले. भारतान चंदीपुरान अणुशस्त्रां व्हरपाक सक्षम अशा पृथ्वी 2 आनी अग्नी 1 ह्या लघु पल्ल्याच्या बॅलिस्टीक क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी केली. भारतीय नौदळ आज विशाखापट्टणमान आपल्या पहिल्या स्वदेशी डायव्हिंग सपोर्ट वेसल INS निस्तारचे जलावतरण करतले. भारतीय हवामान खात्यान आज राजस्थान आनी दक्षिण अंतर्गत कर्नाटकान दाट उटंगराचो अदमास उक्तायला. हंगरीची राजधानी बुडापेस्टान जाल्ले कुस्ती सर्तीन भारताच्या सुजीत कलकलान भांगरा पदक जिंकला. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज बिहार आनी अस्तंत बंगालाक भेट दितले. बिहार भेटी वेळार प्रधानमंत्री मोतीहारीन 7,000 कोटी रुपया परस चड मोलाच्या जायत्या उदरगत प्रकल्पांचो बुन्यादी फातर घालतले, उक्तावण आनी लोकार्पण करतले. हे प्रकल्प रेल्वे, रस्ते, ग्रामीण उदरगत, नुस्तेमारी, इलेक्ट्रॉनिक्स आनी म्हायती तंत्रज्ञान क्षेत्रां संबंदीत आसात. मोदी दरभंगान नव्या सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क ऑफ इंडिया STPI सुविधेचे आनी पटणान STPIच्या अत्याधुनीक इन्क्युबेशन सुविधेचे उक्तावण करतले. 4 नवे अमृत भारत गाडयांक ते 5वो बावटो दाखयतले. प्रधानमंत्री मोदी दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियाना अंतर्गत बिहारांतल्या सुमार 61,500 आपमजत गटांक 400 कोटी रुपया वितरीत करतले. प्रधानमंत्री मोदी अस्तंत बंगालाक भेट दितले आनी थंय तेल आनी वायू, वीज, रस्तो आनी रेल्वे क्षेत्रांचो आस्पाव आशिल्ल्या 5,000 कोटी रुपया परस चड मोलाच्या जायत्या उदरगत प्रकल्पांचो बुन्यादी फातर घालतले, उक्तावण आनी लोकार्पण करतले. तशेंच ह्या निमतान भौशीक सभेतूय ते उलोवप करतले. ते पश्चीम बर्दामनांतल्या तोपसी आनी पांदावेश्वर हांगा सेतू भारतम कार्यावळी खाला 380 कोटी रुपया परस चड देस्पेस करून बांदिल्ल्या 2 रेल्वे ओव्हरब्रिजेस आरोपींचे उक्तावण करतले. हे आरोपीक लागून जोडणी सुधारतली आनी रेल्वे फाटकांचेर अपघात टाळपाक उपयुक्त ठरतले. भारतान काल ओडिसान चांदीपुरांतल्या एकीकृत चाचणी रेंजांतल्यान अणुशस्त्रां व्हरपाक सक्षम अशा पृथ्वी 2 आनी अग्नी 1 ह्या लघु पल्ल्याच्या बॅलिस्टीक क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी केली, अशें संरक्षण मंत्रालयान सांगला. ही चाचणी सगळ्या ऑपरेशनल आनी तांत्रीक मापदंडांक पाळो दिता, अशें मंत्रालयान सांगला. सामरीक दळ कमांडाच्या फुडारपणाखाला ह्यो चाचण्यो केल्ल्यो. बुधवारा आकाश प्रायम क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी जाली, जी लडाखांत 4,500 मिटरा परस चड उंचाये वेल्यान वापरूं येता. बाजारांत पुरेशी पुरवण उपलब्ध आशिल्ल्यान भारताक रशियन कच्च्या तेलावेल्या निर्बंधाविशी हुस्को ना, अशें पेट्रोलियम आनी नैसर्गीक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी हांणी म्हळां. नवी दिल्लीन उर्जा वार्ता 2025 उलयतना पुरी हांणी सांगले, भारत संवसारांतल्या सगळ्यांत सवाय दरांत तेल आयात करतलो. नव्या भारताचे सरकार दबावाचेर न्हय तर प्रभावाचेर चलता, अशें तांणी म्हळें. भारतान आपल्या पुरवण स्रोतांत विविधताय हाडल्या, अशें पुरी हांणी सांगले. पयलीं हो देश सुमार 27 देशांतल्यान तेल घेतालो, पूण आतां सुमार 40 देशांतल्यान तेल विकतें घेता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी काल नवी दिल्लीन स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 नव्या आवृत्तीचे पुरस्कार भेटयले. मध्य प्रदेशांतल्या इंदोरान सेगीत 8व्या वर्सा भारतांतले सगळ्यांत निवळ शाराचो किताब तिगोवन दवरला. सुरत दुसरे सुवातेर आसा, जाल्यार नवी मुंबईन 3रो क्रमांक मेळयलो. ह्या वेळार राष्ट्रपती मुर्मू हांणी सांगले, नितळसाण हो विकसीत भारत 2047 दृश्टीकोनातलो सगळ्यांत म्हत्वाच्या पैलू पैकी एक आसा.
क्षमता हुई है कि वर्ष 2024 के लिए आवासन और शहरी कार्य मंत्रालय द्वारा विश्व के सबसे बड़े स्वच्छता सर्वेक्षण का आयोजन किया गया है. इस सर्वेक्षण में विभिन्न हितधारकों, राज्य सरकारों, शहरी निकायों तथा लगभग 14 करोड़ देशवासियों की भागीदारी सुनिश्चित की है. निष्पक्ष सर्वेक्षण द्वारा आकलन के आधार पर अच्छा प्रदर्शन करने वाले सभी निकाय का पुरस्कार हेतु चयन किया गया है.
केंद्रीय वाणिज्य आनी उद्देग मंत्री पियुष गोयल हांणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग वरवीं 61 देशांतल्या 74 भारतीय मिशनांनी तैनात वेपारी फाट्यांच्या मुखेल्यांकडेन संवाद साधलो. ह्या बसकेन गोयल हांणी भारताच्या जागतीक वेपार आनी वेपारी संलग्नताय रणनितीचो नियाळ घेतलो आनी ती घटमूट करपाच्या मार्गांचेर भासाभास केली. ह्या बसकेन मुखेल भारतीय मिशनांनी व्यापार प्रोत्साहन उपक्रम उपलब्धते संदर्भांत आनी प्रादेशीक प्रश्नांचेर सविस्तर सादरीकरण केले. गोयल हांणी भारतीय निर्यातीक चालना दिवपाक आनी यजमान देशांकडेन घटमूट संबंध दवरपाक सुविधा दिवपाक ह्या मिशनांची जापसालदारकेचेर भर दिला, अशें वाणिज्य आनी उद्देग मंत्रालयान निवेदनान म्हळां. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी वेल्यान आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आनी संवसारातल्या ताज्या घडणुकांच्या म्हायती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
भारतीय नौदळ आज विशाखापट्टणमान आपल्या पहिल्या स्वदेशी डायव्हिंग सपोर्ट वेसल DSV INS निस्तारचे जलावतरण करतले. निस्तार हो संस्कृत शब्द, ताचो अर्थ मुक्ती, बचाव वा मोक्ष. विशाखापट्टणमान हिंदुस्थान शिपयार्ड लिमिटेडान हे जहाज स्वदेशी पद्धतीन विकसित केल्ल्या डिझाईन प्रमाण तयार केला, जे संरक्षण क्षेत्रात स्वयंपूर्णतेच्या दिकेन एक मोठे पाऊल असा. या जलावतरण सुवाळ्यात संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ, नौदल प्रमुख एडमिरल दिनेश के त्रिपाठी सहित हेर मानेस्त हाजीर आसतले. केंद्रीय रस्तो येरादारी महामार्ग मंत्री नितीन गडकरी हांणी सांगले, ह्या वर्साचे अखेर मेरेन देशांतलो लॉजिस्टिक्स खर्च उणो जावन 9% पावतलो. काल नवी दिल्लीन खासगी खबरां चॅनलाच्या कार्यावळींत उलयतना गडकरी हांणी सांगले, लॉजिस्टिक्स खर्च उणो जाल्यार भारताची निर्यात 1.5 पटींनी वाडटली, निर्यात वाडल्यार रोजगाराची चड संद निर्माण जातली आनी आमी आत्मनिर्भर भारताचे दिकेन वाटचाल करतले, अशें तांणी म्हळें.
अब परली से इथेनॉल बन रहा है, परली से CNG बन रहा है, परली से एविएशन फ्यूल बन रही है, तो धीरे धीरे हमारे देश को जल प्रदूषण, वायु प्रदूषण और ध्वनि प्रदूषण से मुक्त करना, फॉसिल फ्यूल के प्रदूषण से मुक्त करना, ट्रैफिक जाम से मुक्त करना और उसके साथ साथ इथिक्स, इकोनॉमी, इकोलॉजी.
जम्मू काश्मीरांतली श्री अमरनाथ जी यात्रा आयच्यान परत सुरू झाली. काश्मीर आणि जम्मू वाठारांतल्या चडशा वाठारांनी वायट हवामानाक लागून काल ही यात्रा तात्पुरती थांबयल्ली. हवामानांतली सुधारणा पळोवन 17व्या गटाक आज सकाळी जम्मूच्या भगवतीनगर बेस कॅम्पांतल्यान भायर सरपाक परवानगी दिली. या गटान 335 वाहना सहित 9,500 परस चड यात्रेकरूंचो आसपाव आसा. बालटालन पहलगाम मार्गाचेर सेगीत पडपी उटंगाराच्या पावसाक लागून काल तात्पुरती ही यात्रा स्थगीत केली. आता मेरेन फाटल्या 15 दिसांत सुमार 2,55,000 भाविकांनी पवित्र गुहा मंदिराचे दर्शन घेतला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि येता त्या नासिक त्र्यंबकेश्वर कुंभ मेला खातीर शिर्डी विमानतळाचे महत्व मतीन घेऊन त्याचे नूतनीकरण आणि विस्ताराचे काम बेगोबेग पुराय करपाचे निर्देश अधिकाऱ्यांक दिल्या. नव्या ATC टॉवर, कार्गो टर्मिनल, प्रवासी टर्मिनलचे बांधकाम वेळार पुराय करपाचेर भर दिलो आनी गरज पडल्यार अतिरिक्त मनीसबळ उपलब्ध करपाची सुचोवणी केली. काल विधान भवनात झाल्या बसकेन मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि हेर वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर शिर्डी आणि पुरंदर विमानतळाच्या प्रगतीचा नियाळ घेतला. तसेच मुंबई आणि नवी मुंबई लागी आशिल्ल्यान विमान पार्किंग करपाखातीर शिर्डी विमानतळा खातीर चड जमीन संपादन करपाची सुचोवणी त्यांनी केल्या. भारतीय हवामान खाते में IMD आज राजस्थान आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटकात मुसळधार ते अत्यंत मुसळधार पावसाचा अदमास उक्तायला. हवामान खात्यान आज कर्नाटकाच्या दर्यादेगेवेलो वाटार केरला, माहे, तामिळनाडू, पुडुचेरी, करायकल, पश्चिम मध्य प्रदेश आणि पश्चिम उत्तर प्रदेशात दाट उटंगराचा अदमास उक्तायला. हंगरीची राजधानी बुडापेस्टान झाल्या पोलक इमरे आणि वर्गा जानोस मेमोरियल कुस्ती सर्तीन भारताचा सुजित कलकल हाणे भांगरा पदक जिंकला. 65 किलो दादल्यांच्या फ्री स्टाईल विभागात ताणें हे पदक जिंकले. फायनलीन सुजितान 4 फावट युरोपीय पदक विजेतो अझरबैजानाचो अली रहमजादे हाका हरयलो. निमाणे परतून एक फावट काय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज बिहार आणि अस्तंत बंगालात अनेक विकास प्रकल्पांचो शुभारंभ करतले. भारतान चंदीपुरात अणुशस्त्रां व्हरपाक सक्षम अशा पृथ्वी 2 आणि अग्नी 1 या लघुपल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी केली. भारतीय नौदळ आज विशाखापट्टणमान आपल्या पहिल्या स्वदेशी डायव्हिंग सपोर्ट वेसल INS विस्तारचे जलावतरण करतले. भारतीय हवामान खात्यान आज राजस्थान आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटकात दाट उटंगराचा अदमास उक्तायला. हंगेरीची राजधानी बुडापेस्टान झाल्या कुस्ती सर्तीन भारताच्या सुजित कलकलान भांगरा पदक जिंकला. आणि इथल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजे केंद्राच्यो फुडल्यो राष्ट्रीय खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो आज सांजवेळा 6:30.